चित्र नववे. मुसा आणि देवाची व्यवस्था. सुटकेचे पुस्तक 19 अध्याय 1 ते 25. अध्याय 34 27 ते 32 पर्यंत. इसाकाची ओढली जाती झाली. ताजे नाव इस्रायल जावन असलेले आणि मोजसूय त्या इसाकाच्या पिढीचो एक ओढली जाती जावन असलेली. तो देवाचेर विश्वास करतालो आणि ताजी आज्ञा पाळटालो. देवान मोजसाक डोंगराचेर आपयलो की तो ताज्या लागी उलोवंक. ताणें मोजसाक 10 उपदेश दिले जे ताका इस्रायल लोकांक शिकोवचे आसले. मुसा त्या डोंगरा वयल्यान खाला आयलो. ती फातर घेवन खाला आयलो. तिचेर 10 उपदेश बरयलेले आसले. देव सगळ्या लागी हें सोदता ताणी ताचे उपदेश पाळचे.